ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, राहू दे, राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, गपनी सनी पग परे सनी पे रे 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 सा ग रे ग ग ग ग गपनी सनी प नी सनी पग परे रे रे नी पसा। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम, गोड नाम, गोड नाम मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे। सनी सनी बग बनी सनी बग बनी बनी बग बग रे सा। हे ईश्वरा सर्वांना विठ्ठल 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 विठ्ठ रे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे विठ्ठल 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 विठ्ठल
विश्वप्रार्थनेचं महत्व काय आहे तर या विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर असे विचार आहेत. बघा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही जी विश्वप्रार्थना जी आहे ही सुंदर विचारांची खाण आहे.